चीनीमंडी.com पॉडकास्ट।
2 लाखांपेक्षा अधिक ऊस कामगार करणार संप। दक्षिण गुजरातमधील ऊस कामगार 28 फेब्रुवारीपासून पगारवाढीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप करणार आहेत। या कर्मचाऱ्यांमध्ये अधिकांश लोक आदिवासी आहेत। त्यांनी गुजरातमध्ये मजूर अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली अनिश्चित काळासाठी संपाचं हत्यार पुकारलं आहे। दक्षिण गुजरातमध्ये जवळपास 15 साखर कारखान्यांच्या ऊस तोडणीमध्ये 2 लाख मजूर काम करतात आणि ते सारे आदिवासी आहेत। मजूर अधिकार मंचाकडून ऊस तोड कामगारांना संघटित केलं जात आहे। मंचाचे सल्लागार सुधीर कटियार यांच्यानुसार ऊस कामगार 3 राज्यातील 12 जिल्ह्यातून येतात। सर्व कामगारांचं शोषण होत आहे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा नाही। ते म्हणाले, आम्ही साखर कारखान्यांच्या मालकांकडे राज्यस्तरीय महासंघ आणि श्रम विभागाला कामगारांच्या मागण्यांचं निवेदन पाठवलं आहे। ट्रेड युनियन नेता जयेश गामित यांनी सांगितलं की ऊस कर्मचारी मजुरीत प्रति टन 400 रुपयांची वाढ मागत आहेत, जी युनियन नेत्यांच्या म्हणण्यानुसार सध्या 250 रुपये आहे। 2 मजुरांना 1 टन ऊस तोडणीसाठी जवळपास 12 ते 14 तास लागतात आणि हे काम कठीण असतं। पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथं ऊस चांगला झाला आहे। दरवर्षी जवळपास 2 लाख श्रमिक गुजरातच्या डांग आणि तापी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून ऊस तोडणीच्या कामासाठी येतात। एकूण मजुरांच्या संख्येमध्ये डांग येथील भागीदारी 40% आहे।